अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मागील भागात आपण मराठी साहित्य परिषद तेलंगणा राज्य हैदराबाद संस्थेच्या अध्यक्षा विद्या देवधर यांच्याशी सुसंवाद साधला होता। या भागात देखील आपण त्यांच्याशी सुसंवाद साधून महाराष्ट्र साहित्य परिषद तेलंगणा या संस्थेच्या उपक्रमांची अधिक माहिती घेणार आहोत। देवधर मॅम, आपलं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत।
नमस्कार।
मराठी भाषाविषयक कार्यशाळा किंवा पाठशाळा काही घेतल्या जातात आणि त्याद्वारे मराठीच्या प्रचार प्रसाराचं पण कार्य केलं जातं किंवा देवनागरीतून मराठी भाषा शिकवली जाते, तर अशा प्रकारचं काही वेगळं कार्य आपल्या संस्थेतर्फे केलं जातं का? काही महाविद्यालयातून मराठी शिकवली जाते का?
अगदी, म्हणजे हैदराबादला पहिल्यापासूनच उर्दू कंपल्सरी होतं। बाहेरचा राजा म्हणजे राजा दुसऱ्या भाषेचा होता, भोवतालचे लोक तेलुगू होते। त्या काळात 1893 मध्ये इथे मराठी शाळा सुरू झाली, वैदिक धर्म प्रकाशिका। 1907 मध्ये विवेकवर्धिनी शिक्षण संस्था सुरू झाली आणि आता हे जेव्हा आमचं मराठी साहित्य परिषद सुरू झालं तेव्हा महाविद्यालयीन शिक्षणासाठी म्हणून आम्ही एक वेगळा उपक्रम केला। आंध्र प्रदेश सरकारनीच त्यावेळेला रिजनल भाषा ज्या आहेत म्हणजे तेलुगू उर्दू आणि कन्नड साठी एक मराठी आणि हिंदी याच्यासाठी हा एक अभ्यासक्रम तयार केला होता ओरिएंटल लँग्वेजेसचा। आणि त्या अभ्यासक्रमांतर्गत आपण सायंकालीन मराठी महाविद्यालय सुरू केलं 1958 पासून। पहिल्यांदा मराठी भाषेचे वर्ग चालत होते, मग व्यवस्थित त्याचं करिक्युलम बसवलं, त्यानंतर आपल्याकडे 10वी नापास झालेल्या मुलांना सुद्धा प्रवेश देतो। एंट्रन्स म्हणून एक सरकारची परीक्षा असते म्हणजे बोर्डाची, ती परीक्षा पास झाली एका वर्षाने। आणि कारण काहींचं इंग्लिशमुळे गणितामुळे विषय राहिलेला असतो की तुम्हाला इंटर फर्स्ट इयर सेकंड इयर म्हणजे 11वी 12वी आणि त्यानंतर बीएची 3 वर्ष असा हा अभ्यासक्रम आहे। तुम्ही इथे मॅट्रिक होऊन 10वी नंतर येऊ शकता, इंटर करून एकदम बीए ला प्रवेश घेऊ शकता, नंतर आपल्याकडे युनिव्हर्सिटी मध्ये त्याच्यानंतर तुम्ही एमए करू शकता। बीएड मराठी लोकांसाठी काही राखीव जागा या ठिकाणी होत्या, पण आता ह्या सगळेच उपक्रम करोना नंतर बंद पडले। पण आपलं मराठी महाविद्यालय 65 वर्ष चालू होतं आणि हजारो विद्यार्थी इथे शिकून गेलेत। हे विद्यार्थी कसे होते तर ते आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरावरचे होते, ते राखीव जागांमधले विद्यार्थी होते, ते रोजगार मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची मुलं आणि हैदराबाद मध्ये काहीतरी पोटापाण्याची व्यवस्था होईल म्हणून आलेली ही तरुण मुलं होती आणि त्यांना मराठी महाविद्यालयाने फार मोठा आधार दिला, मानसिक आधार दिला आणि त्यांना एक आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण केला, कारण त्यांना इथे मराठी माध्यमातून मराठी विषय शिकता येऊ लागला। या इथे बीएची डिग्री घेणाऱ्यांना कुठेही बीएला प्रवेश आणि कुठेही शाळेत कायम नोकरी, सरकारी शाळांमधून प्रायव्हेट शाळांमधून नोकऱ्या मिळाल्या। त्याचप्रमाणे बीए झाल्यामुळे त्यांचा स्तर उंचावला। आम्ही एक विशेष काम असं केलं की या मुलांना संध्याकाळी अभ्यासाबरोबर विविध त्यांच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे कधी वक्तृत्व स्पर्धा न्या, कधी सहली न्या, कधी स्नेहसंमेलन घ्या, त्यांना थोडीशी कॉम्प्युटरची ओळख करून द्या, त्यांना इंग्रजीत आत्मविश्वास यावा म्हणून प्रयत्न करा, असे प्रयत्नही आम्ही सातत्याने केले। आणि खरोखर आमचं भाग्य की आम्हाला असं काम करायला मिळालं। करोना नंतरच्या 2 बॅचेस आपले बीएच्या झाल्या आणि गेली 3 वर्ष आम्ही अजून अफिलिएशन ठेवलंय आमचं, परंतु आपले बीएचे वर्ग भरत नाहीत. आम्हाला अतिशय दुःख होत आहे. मी महाराष्ट्र सरकारकडे याबद्दल पत्र पाठवलेली आहेत की मराठी महाविद्यालय पुन्हा सुरू करता येईल. कारण जे आदिलाबाद, म्हैसा, विकाराबाद, या भागातून तेलंगणातनं जे माणसं, तरुण लोक येतात आणि ज्यांचं शिक्षण अर्धवट राहतं केवळ नोकरीला निघाल्यामुळे, त्यांना शिक्षण पूर्ण करण्याची, महाराष्ट्रातून आलेल्या गृहिणी, लग्न होऊन आलेल्या नवीन जे आहेत नववधू, त्यांना पुढे शिकण्याची संधी आणि त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलंय त्यांना उतारवयात सुद्धा बीए पूर्ण करण्याची संधी मराठी महाविद्यालयाने मिळते. मला आवर्जून असं सांगायचंय की एक साहित्य संस्था चालवत असलेलं भारतातलं हे एकमेव मराठी महाविद्यालय होतं, सायंकालीन महाविद्यालय आणि विनामूल्य शिक्षण देणारं.
खूप खूप कौतुकास्पद आहे मॅडम, इतकं छान तुम्ही सांगितलंय. मॅडम, पंचधारा त्रैमासिकातून देखील अनुवादाचं कार्य आणि खूप छान कार्य आपल्याकडून होतंय, तर या व्यतिरिक्त अन्य काही कार्यक्रम किंवा कार्य केलं जातंय का? म्हणजे विविध चर्चासत्र किंवा काही साहित्यविषयक स्पर्धा किंवा असं काही कार्य केलं जातंय का?
अगदी, म्हणजे आपण दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम तर घेतच असतो, म्हणजे व्याख्यानमाला की जेव्हा मला म्हणजे एक विविध भाषिकांना घेऊन, आपलं एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे कायम बहुभाषिक चर्चासत्र, म्हणजे ज्ञानेश्वरीला 700 वर्ष झाली होती त्यावेळेला शाब्दिक शास्त्रिक साहित्य चर्चा, म्हणजे ज्ञानेश्वरीतले जे शास्त्रीय शब्द आहेत आणि मग त्याला काही शास्त्रज्ञ मंडळी सुद्धा इथे आलेली होती त्या चर्चासत्राला.
अगदी वेगळा, अगदी वेगळा,
किर्लोस्कर सारखे लोक आले होते. हो, खरोखर अगदी वेगळं होतं. किंवा अगदी अलीकडे आमच्याकडे गुरुजाडा अप्पाराव यांची शताब्दी होती आणि गुरुजाडा अप्पाराव हे नाट्य क्षेत्रात, त्यांनी कन्याशुल्कम म्हणून नाटक लिहिलं होतं, म्हणजे कुंडा पद्धतीवर. तर आम्ही त्या कालखंडातील वेगवेगळ्या भाषेतील, म्हणजे ते उर्दू नाटक, तेलगू नाटक, कन्नड नाटक, मराठी नाटक, हे गुरुजाडांच्या कार्यकाळात कसं कसं त्या त्या वेळेला काम करत होतं, या वेगवेगळ्या भाषेत नाटकाची स्थिती काय होती याच्यावर एक चर्चासत्र घेतलं होतं. एक चर्चासत्र आम्ही दक्षिण भारतातील स्त्रीवादी साहित्य ह्याच्यावर घेतलं होतं, अनुवादित कादंबऱ्यांवर घेतलं, 12 दिवस चर्चासत्र, 12 भाषेतील आम्ही अनुवादित कादंबऱ्या, म्हणजे शेजारी ही कादंबरी, मल्याळी कादंबरी माझ्याकडे होती तर ती ओरिजिनल जी कादंबरी आहे त्याच्याबद्दल मल्याळी लोकांशी बोलून त्याची सगळ्या गोष्टी समजून घेणं, त्याचा मराठी अनुवाद आहे त्याच्यावरून भाषण करणं, अशा तऱ्हेचं. दुसरं अनुवादाचं आणि अन्य भाषांचं म्हणजे की आम्ही अनेक पुस्तकं अनुवादित केली, म्हणजे कारवालो सारखं पुस्तक आहे, किंवा तुम्हाला छान वाटेल की गिरीश कर्नाडांचं नागमंडल हे पहिल्यांदा मराठी साहित्य परिषदेने प्रकाशित केलंय आणि उमाताईंनी पहिलं केलेलं काम उमा कुलकर्णींनी हे कर्नाडांचं, म्हणजे साहित्य परिषदेच्या माध्यमातून झालंय. किंवा आमच्याकडे अगदी हरिभाऊ आपट्यांचं चरित्र, त्याचा अनुवाद कोणी केला असेल मराठीतून तेलगूत, तर पी व्ही नरसिंहराव आपले माजी पंतप्रधान त्यांनी सुद्धा हे काम केलेलं आहे. तेव्हा इतकी ह्याला म्हणजे फार मोठी परंपरा इथल्या कामाला आहे. अगदी अलीकडे म्हणजे आमच्या श्रीधरराव कुलकर्णी यांची आम्ही शताब्दी केली की जे स्वातंत्र्य सैनिक होते, म्हणजे फारच त्यांचं मोठं काम आहे, तेही गाजलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांचं संशोधनात्मक काम खूप आहे, म्हणजे प्राचीन हस्तलिखितांची जपणूक, दखनी भाषेबद्दलचं काम त्यांचं आहे. तर आम्ही असं चर्चासत्र घेतलं होतं की वेगवेगळ्या भाषिकांना बोलवलं आणि आता ह्या हस्तलिखितांचं तुमच्याकडे काय काम चाललंय, त्याची जरूर आहे का, हे केलं पाहिजे का, नंतर शोधनिबंधाची कार्यपद्धती, असं त्यांचं एक पुस्तक आहे. मग त्याला धरून वेगवेगळ्या भाषिकांनी शोधनिबंधांसाठी, म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी बद्दल, तुमच्याकडे काय पद्धत आहे, आमच्याकडे काय पद्धत आहे, आदर्श पद्धत आपल्याला कशी विकसित करता येईल, नंतर हा विषय आज आवश्यक आहे का आउटडेटेड आहे, याची सुद्धा चर्चा त्यांच्या एकेका पुस्तकाला धरून आम्ही केली होती. म्हणजे केवळ त्यांच्या पुस्तकांची ओळख न करता त्यांच्या पुस्तकातून सगळ्यांच्या विचारांना चालना मिळेल, अशा तऱ्हेचा एक अगदी वेगळा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी अगदी अलीकडे, म्हणजे करोना झाल्या घेतला होता. तेव्हा अशा तऱ्हेची फारच वेगळं अनुवादित किंवा या चर्चासत्रांचं काम आहे. पुस्तकं आमची अशीच आहेत की आम्ही कुरुंदकरांनी आमच्यासाठी विजन आणि सर्जन हे पुस्तक लिहिलेलं आहे, किंवा नाथपंथी ज्ञानेश्वर आणि वारकरी ज्ञानदेव, हे ज्ञानेश्वरांचे ही दोन रूप आहेत, त्याच्याबद्दल आपण पुस्तक केलेलं आहे, किंवा त्याच्याच बरोबर आपण जिलानी बानूंच्या उर्दू कथांचा अनुवाद मराठीतून त्याचं पुस्तक केलेलं आहे. आमचे अंक सुद्धा मी मगाशी म्हटलं तसं एवढे वेगळे होते की मुस्लिम लेखकांचं तेलुगू कथालेखन असा अंक आम्ही केला. तेलुगू कथेला 100 वर्ष झाली त्याचा केला. जिलानी बानूंच्या 3 कथांचे अनुवाद पाषाणत्रय या नावाने आम्ही प्रकाशित केलेला आहे. लक्ष्मणा स्वयंवर सारखं संहिता संपादन म्हणजे ओल्ड मॅन्युस्क्रिप्टचं संपादन केलेलं आहे. सीता जोस्नम हे नलिनी साधल्यांचं अशाच तऱ्हेचं आहे. नंतर सीमा प्रदेशातील वेगवेगळे जे लोककथा आहेत किंवा लोकगीतं आहेत त्यांचं एकमेकांशी संबंध आणि त्यातला सारखेपणा याच्यावर सीमा प्रदेशातील भावगंगा असं पुस्तक आम्ही केलेलं आहे. म्हणजे इतकी विविध पुस्तकं वेगवेगळ्या भाषेतली आणि ते अजूनपर्यंत काम चाललंय आणि प्रत्येक चर्चासत्र हे लोकांना मार्गदर्शकच असतं. म्हणजे लोक आवर्जून येतात या कार्यक्रमांना आणि अन्य भाषिकांचं आम्हाला खूप म्हणजे मिळूनच इथे काम करतो.
मी तेच विचारणार होती की तेलुगू उर्दू कन्नड या भाषिक लोकांचा आणि त्यांचे साहित्यिक यांचा देखील सहभाग या उपक्रमांमध्ये म्हणजे असतोच.
खूपच कारण तेलुगू कथेवर बोलायला तेलुगूच माणसाला बोलवतो आपण, मग तो क्वचित तेलुगूत बोलतो नाहीतर मग हिंदी आणि इंग्रजीचं माध्यम आहे की सगळ्यांना समजतंय त्या माध्यमातून घेतो कार्यक्रम.
मॅडम, महाराष्ट्रातील मान्यवर आणि साहित्यिक यांनी देखील आपल्या संस्थेला भेटी दिल्या आहेत का आणि कोणकोणते असे नामांकित आलेले आहेत किंवा त्याबाबतची एखादी हृदय आठवण आम्हाला सांगाल का?
हो, पु ल देशपांडे आले होते की ज्यांनी कुरुंदकर स्मृती ग्रंथाचं प्रकाशन केलं आणि आज माझ्याकडे तो ते पुस्तक आहे. आम्ही त्याचं रिप्रिंट जेव्हा केलं तेव्हा पुलंच्या स्वाक्षरीसह ते रिप्रिंट केलेलं आहे. गंगाधर गाडगीळ आले होते, बाभ बोरकर आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे म्हणजे काय की सदानंद मोऱ्यांची 2 व्याख्यानं अलीकडे घेतली होती, लक्ष्मीकांत देशमुखांचं घेतलं होतं. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री, पहिल्यांदाच सांस्कृतिक मंत्री आमच्याकडे आले शेलार सर आणि त्यांना हे हैदराबादचं आमचं कार्य पाहून त्यांना तीव्रतेने वाटलं की ही संस्था पाहिली पाहिजे, इथलं काम पाहिलं पाहिजे. तेव्हा आमच्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आमच्याकडे म्हणजे मोठेली सगळीच लोक म्हणाल तर प्रत्येक साहित्य संमेलन अध्यक्ष येऊन गेलेत. अरुणा ढेरे आली होती, नंतर आम्ही एकदा उमाताई आल्या होत्या, उमा कुलकर्णी, ताराताई भवाळकर आपल्याकडे येऊन गेलेले आहे. तेव्हा आमच्यासाठी या प्रत्येकाचीच भेट ही फारच म्हणजे आठवणीतली कुपी आहे. आम्ही एक युवा कला साहित्य संमेलन घेतलं होतं, म्हणजे त्यांचे कलागुण पण आणि साहित्य पण आणि त्या सगळ्याचं प्रेझेंटेशन इथल्या कलाभिषेक या तरुण मुलांच्या एका ग्रुप बरोबर ते घेतलं होतं. तर त्याला प्रवीण दवणे आले होते उद्घाटनाचं भाषण, तेही सुंदर झालं होतं. तेव्हा अशा अनेक आठवणी आमच्याकडे आहेत.
मराठी साहित्य परिषद तेलंगणा राज्य इथली आपण ज्या घडामोडी चालतात त्याची खूप छान माहिती आम्हाला ह्या भागात दिली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा, आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratihi2100@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात,
अभिजात, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.